अध्याय तीन योग दिही पेत्रयन युहान या तीन वाजता प्रार्थना कुराहटी देवा देवळा माय जाव लाग्या तोवे जन्मा पाने कादा योग लिंगड्या माहवाता त्याल देवा देवळा माय जाणारा पाय बीख मागाहटी दिनाय उसलीन देवळा सुंदर नावा बापात होवेत पेत्र एन युहान यहाल देवळा पाय जाता देखीन ते बीख मागे तोवे पेत्र एन युहाने त्या असे या एन पेत्र आख्या आमे से देख तोवे तिहा पाने काय ते बी मी ये अशी कोय ती तिहा असे या तोवे पेत्र आख्या मापाय होना रूपा कायज नाही पेन जी हे ती आय तुल दाहो नासरेत मान्या इसू ख्रिस्ता नावय कोय चाला लाग एन ते त्या जेवाडे अथाल दोईन उठाडे तोवे त्या पाघाल एन मांडिहल ताबडतोड जो रेनो तोवे तो कुदीन उभो रोयो एन चालतो लाग्यो एन तो चालतो कुदतो एन देवा उपकार मानतो त्याहा रे देवळा मा गोयो बादा लोखाय त्या चालता एन देवा उपकार मानता देख्या एन देवळा सुंदर नवा बापा बोहीन बीख मागणारो तो ओज हे एकोई लोखाय ओळख्या तोवे त्या बोदेल जी काय जया ती देखीन त्याहाल खूप नवाय लागी ती माहू पेत्राल एन युहान यहाल दोयरोया तोवे बादा लोक नवाय कोईन त्याहा पाय शलमोना वोटलो नावा जागे दाम दियेना ती देखीन पेत्रे लोखा लाख्या इस्रायल लोखाय या नवाय कहा को था आम हाय आमे गोतियो कोय किंवा हरिभोक्ति कोय त्याल चाला लाव्या एकोय होमजीन आमे ऐसे नोजार लावीन कहा येता आब्राम इसाक एन याकोब एन आपे वाडवडिलहा देव ये त्या सेवक इसू या मान कोई हो तुम्हाय त्याल माराहटी ओधिकारिहा अथमा दोय देनो एन जोवे पिलाते त्या सोडी देना विचार कोयेल तोवे तुम्हाय त्या सोडा देनो नाय जो चोखो एन खोरो त्याल तुम्हाय सोडा देनो नाय पेन जो खुनिया तो त्याल तुम्हाय सोडी देना मागणी कोई एन तुम्हाय जीवना उजबाडणाराल मायो पेन देवे त्याल मोला माने उठाड्यो या आमा पुरावेदार है इसू नावावर्या बोरसे कोय त्याज नावे कोय या ज्या महाल तुम्हा था एन वळखता त्याल गोतिवान को इहा त्याज नावा बोरसे कोय याल तुम्हे बाधा देखते पुरा सुख देना बाह हाय तुम्हाय जेहको कोया तेहकोय तुम्हे ओधिकारिहाय भी कोया ती बाधाल हुमजा नाय त्या हटी कोया ई मान मालूम है पेन इसुई दुख भोगवा एहकोय बाधा भविष्यवाध्या मुये कोय देवे आगला जाखला ता त्या पुरमाने ती ते पुरा कोया त्या हटी मोनापाने दुख कोआ एन देवा पाया या हटी का तो तुमे पापे दोविटाके एन तुमे हटी पोईलो नेमलो ख्रिस्त येसु याल ते आजू दवाडवा बाद्यो गोठी आजू हरिओरी त्या काळा बदल देवे सुरुवाती पाने त्या चोखा भविष्यवाध्या मुयको आखेल त्या काळा हदू इसूल जुगामार रोवा पोडी काका मोशे आख्या का मालक तुमे देव तुमे हटी मा हरको जियोग भविष्यवादी तुमे बहा माने उभो करी तो जी काय तुम्हा लाखी त्या पोरमाने तुम्हा त्या बाद्योगोठी वनाया एन ओहडा ओरी का जो कादो भविष्यवाद्या माने नाय वनाई त्या लोखा माने नाश होई जाय आजो पेत्र आख्या का शमुला पाने पिढ्योन पिढ्यो जोला देवा भविष्यवादी बोलिहा तोला बाधाल या दिहा बोदेल आख्या तुमा देवा भविष्यवाद्या पोहे हेते एन तुमे पोर सोरहे कोय दोरते वरिये बादे कुळे सुकियोरी एह कोय आब्रामा रे बोलीन देवे तुमे वाड वडला रे वचन लेदला ता त्या वचना तुमे पोहे हेते देवे त्या सेवक इसू ख्रिस्त याल उठाडीन पोईलो तुमे से दवाड्यो या हटी का ते तुम्हा माने बाधाल तुमे खराब कामा माने फिरवीन तुम्हा सुख देवा।